तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
हाय, मी अमित राज. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
आमच्या पिकनिक म्हणजे खरं सांगून आता मी ऐकतो काय काय की यु नो आउट ऑफ इंडिया पिकनिक चालली आहे किंवा आउट ऑफ इनफॅक्ट मी म्हणेन महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी चालली आहे. तसं आमच्या वेळेला नव्हतं. आमचं कुठे जास्तीत जास्त आरे कॉलनी म्हणजे छोटा काश्मीर, अर्नाला बीच, विरारच्या इकडे असंच काहीतरी पिकनिक्स असायच्या. पण तो दिवस असला की आम्हाला असं होतं मी रात्रभर झोपायचो नाही की उद्या पिकनिकला जायचंय.
तू अगदीच मला नॉस्टॅल्जिक केलंस त्या पिकनिक्स बद्दल बोलून, कारण की मला आठवतं की सकाळच्या डब्यातला मेनू काय तर पुरी आणि बटाट्याची भाजी आणि जाताना काय बाबा गाणीच गा मग चॉकलेट्सच खा हे खूप चालायचं. सो कुठे ना कुठे डाऊन द मेमरी लेन आम्ही चाललोत. अमित, आता मला सांग की तुझा बेस्ट डे ऑफ स्कूल कुठला होता की जो तुला नेहमी लक्षात राहील, किंवा मे बी तुझ्या आई वडिलांना खूप प्राऊड फील झालं असं काही तू केलंस का?
मी स्पोर्ट्स मध्ये खूप चांगला होतो तर त्यामुळे मी ऍथलीट होतो आणि प्रत्येक धावण्याच्या शर्यतीत मी पहिला असायचो. मग 100 मीटर असो किंवा 200 मीटर 500 मीटर म्हणजे जी कुठली असो, आणि ते सगळे सर्टिफिकेट आई वडिलांनी एवढे सर्टिफिकेट्स आहेत ते सगळे सांभाळून ठेवलेले. तर मी ऍथलीट होतो. मी म्युझिक क्षेत्रात असं काहीतरी करायचं नाही वाटलं होतं स्वप्नात. पहिलं मला अजून आठवतं की पहिलं मला जेव्हा एक ट्रॉफी मिळालेली आणि ती जेव्हा घरी घेऊन आलेलो दॅट वॉज अ बेस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ. म्हणजे आम्ही विचार करतो की आमच्या बिल्डिंगमध्ये एकाच वयाची जवळजवळ 15 ते 20 मुलं होतो.
वाव,
एकाच वयाची. आणि ही सगळी भावंडे जी होती, ही सगळी मुलं जी होती ती अभ्यासात A1 होती. आणि त्यामुळे मी कम्पेअर व्हायचो दरवेळी की अरे त्याला एवढे मार्क पडले, ह्याला एवढे मार्क पडले, अरे तुझं काय होतंय. त्यामुळे मला जेव्हा पहिलं हे बक्षीस मिळालं तेव्हा मला काहीतरी कुठेतरी वाटलं की आज माझे आई वडील खुश होतील, निदान ह्याने खुश होतील की बाबा ठीक आहे मार्क नाही कमवत तर कमवत, पण हा निदान काहीतरी एक वेगळी गोष्ट आहे जी अचीव करून आणली आहे. तर दॅट वॉज अ बेस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ जेव्हा मी 100 मीटर्स मध्ये फर्स्ट आलेलो.
आता वळत आपण जरा तुझ्या कॉलेजकडे. सो तुझं कॉलेज पहिली गोष्ट कुठलं होतं आणि तिथे कधी कोणाची उधारी तू केलीस का? तुझं पॉकेट मनी काय असायचा?
कॉलेज डेज वेर द गोल्डन डेज ऑफ माय लाईफ. माझं कॉलेज पाटकर कॉलेज होतं गोरेगावचं आणि तिथे मी 11वी 12वी होतो. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केलं, मग MCA केलं, मग बघूबाईला होतो. पण कॉलेजमध्ये 11वी 12वी करत असताना आम्ही खूप मजा केली आणि तिकडे माझे खरे आम्ही जे मित्र भेटले तेच आम्ही परत इंजिनिअरिंगला होतो सगळे. तर त्यामुळे कॉलेजमध्ये माझं एवढंच होतं की पॉकेट मनी ऑफकोर्स खूपच कमी मिळायचा आम्हाला, कारण आई खूप स्ट्रिक्ट होती माझी आणि आईने कधीच त्या बाबतीत कधीच लाड नाही केले. की तिच्या एकच समज होता की जास्त पैसे मिळाले की मुलं बिघडतात आणि त्यामुळे मला तसे पैसे फारसे काही पैसे नाही मिळाले. पण आम्ही मजा करायचो त्यातही की लटकून जाणं ट्रेनमध्ये खरं रिस्की असायचं ते सगळं आणि आई वडिलांना कधीच माहीत नव्हतं हे. बाकी आम्ही ते मॅटनी शो बघणं सकाळी कॉलेज बंक करून, मिथुन चक्रवर्तीचा आम्ही फॅन होतो तेव्हा आणि सकाळी सकाळी जाऊन बसायचो आम्ही. तर बाकी धमाल.
पण
मला आईने जावं इथून आता, म्हणजे मी बरंच अजून ओपनली काय काय बऱ्याच गोष्टी.
तुझी पहिली सायकल तू कधी घेतलीस? तुला सायकल कधी होती का तुझ्याकडे?
पहिली सायकल मला अजून आठवत आहे की मी खूप आई वडिलांकडे सांगत होतो की मला एक सायकल पाहिजे, सायकल पाहिजे. बिल्डिंग मध्ये बऱ्याच लोकांकडे सायकल होती पण माझ्या आईने एक मला, तिचं असं कधीच नव्हतं की मी ही गोष्ट मागितली की मला मिळाली. त्या गोष्टीला कमीत कमी ती 4 दिवस 5 दिवस किंवा 10 दिवस तरी लावायची मुद्दामून, जी ती लगेच सहज घेऊ शकत असायची ते मला आज कळत आहे. पण ती लगेच मला नाही मिळायची. म्हणजे एकुलता एक आहे म्हणून बाबा हा हे आता मागितलं म्हणून हे लगेच दिलं असं कधीच नाही केलं तिने. तर त्यामुळे ती शिस्त मला लावली आणि मला पहिली आहे, मला अजून अर्ज मी 1 महिना रडलो असेन सायकलसाठी. त्यानंतर मला माझे वडील आले ऑफिसमधून आणि दॅट वॉज अ सरप्राईज फॉर मी. आणि आले आणि मला सांगितलं की मी परत बाबांना बोलू, बाबा पप्पा मला एक सायकल हवी होती, तुम्ही बघा ना काहीतरी करा. हो का, बरोबर सर, आपण जरा खाली जाऊन येऊया म्हणून असं की मला खाली घेऊन गेले. आणि BSA SLR माझी सायकल होती मला अजून आठवतंय. अँड ती सायकल त्यांनी रेडी ठेवलेली तिकडे रिबिन बिबिन बांधून. तो दॅट वॉज अ व्हेरी स्वीट मोमेंट यु नो. आणि खूप मी तो जो काय खुश झालेलो मी तेव्हा की वा माझी सायकल आली. आणि मग त्यानंतर मग माझ्या वडिलांची सायकल होती जुनी, त्यांच्या कॉलेज डेजपासून जी ठेवलेली ती होती, तर ती मी नंतर वापरायला लागलो. तर त्यामुळे सायकल ऑफकोर्स मी सायकलिंग खूप करायचो. आम्ही नॅशनल पार्क जवळ असल्यामुळे आम्ही सायकलिंग करायला नॅशनल पार्कमध्ये जायचो, मग ते सगळं सायकलिंग करून वगैरे आम्ही यायचो. पण मजा असायची नाही, कारण कसं झालं की कॉलेजपासूनच असं मला कधीच सिगरेट वगैरेचं व्यसन नव्हतं. तर उधारी जनरली त्या लोकांची असते जे सिगरेट पितात. आणि असं व्हायचं की कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो की महफिल जमायची, मग तो आम्हाला असंच कॉफी चहा वगैरे आम्हाला तो प्रोव्हाइड करायचा. म्हणजे त्याची आठवण म्हणून मी म्हणजे तो बघत असेल तर नक्कीच त्याला थँक्यू म्हणेन अँड आय लव्ह यू फॉर दिस. लहानपणापासून सवय होती आईने लावलेली की आयुष्यात काही कर पण उधारी करू नकोस. कारण मला अजून आठवते की मी एका शॉपमध्ये गेलेलो लहान असताना आणि मी 100 रुपयाची नोट दिली आणि त्याच्यानंतर त्याने मला 150 रुपये परत दिले. आय डोंट नो तो कुठल्या झोन मध्ये होता त्यावेळेला, तो माइंडसेट मध्ये होता. आणि मी ते 150 रुपये घेतले पण आणि प्लस सामानही घेतलं आणि मी घरी गेलो परत. आणि मी घरी गेलो, आईला सांगितलं आई हे सामान, आणि आईला सांगितलं हे 100 रुपये परत, आणि 50 रुपये मी ठेवले स्वतःकडे. तर मला आई बोलली की 100 रुपये कसे काय आले, पैसे नाही लागले. ते बोलले नाही, त्याने मला परत 150 रुपये दिले, तर मी 50 ठेवले आहेत, आता बाकी तू 100 ठेव. तर दॅट टाइम माझी आई मला म्हणजे आईने मला खूप ओरडली. मला आई बोलली की आयुष्यात काही कर पण ह्या गोष्टी करू नकोस. तू आत्ताच्या आत्ता जा, त्याला ते पैसे परत करून ये, आणि हे जर करणार असेल तर घरात येऊ नकोस. तर ही शिकवण आधीपासून होती म्हणजे आता पण आज मी एवढा मोठा झालोय, पण आई मला एकच गोष्ट सांगते, आपल्या दारावर कोण पैसे मागायला आलं नाही पाहिजे. बाकी काही कर, आपण 2 वेळेचं कमी जेऊ पण त्याचं जेवण मारू नकोस. तर ही शिकवण आईची आहे, तर त्यामुळे कधी उधारी झाली नाही. 93.5 रेड एफएम बजाते रहो.